ये गाना भी आपने एन्जॉय किया. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सध्या आपल्यासोबत आहेत रामदास पाध्ये सर, ज्यांनी अर्धवट रावांना बनवलंय आणि ते आजही त्याच्यासोबत अनेक अनेक देशांमध्ये प्रोग्राम करतात. अर्धवट रावांना मी प्रपोज करणार आहे, नेमकी त्यांची काय रिॲक्शन आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्यासोबत आहे. एमएच 93.5 मध्ये पाध्ये सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आहे ऑफकोर्स अर्धवट राव. काय म्हणणं आहे अर्धवट रावांचं, त्यांच्याशीच बोलणं कंटिन्यू करूयात. आता जर का समजा अर्धवट रावाला मला प्रपोज करायचंय तर तो कसा प्रपोज करेल?
अर्धवट राव ते तुला प्रपोज करणार आहेत असं म्हणताय. अहो काहीतरी काय बोलताय. अहो माझं लग्न झालं 85 वर्षापूर्वी, आज माझं 100 आहे आणि तुम्ही मला प्रपोज करताय. तुमचं वय किती? 100 का 105? ही काय जी संवादाची गंमत आहे ना, कारण ना याला मी आणखीन एक सांगायचं विचारू की यात बाहुल्यांचं आवाज काढणं हा 50% यशाचा भाग झाला. पण 50% यश तुम्हाला तुम्ही संवाद जे लिहिता किंवा बोलता त्याच आयत्या वेळी जे सादरीकरण आहे किंवा ऑन द स्पॉट जे बोलायचं असतं ते अतिशय महत्वाचं आहे. इतर भाषेत ज्या वेळेला करायचं त्यावेळेला त्या त्या भाषेतली दिग्गज लोक जे विनोदी लिहितात त्यांचं वाचन करावं लागतं.
कितनाही क्यूट था ना ये. अर्धवट रावांना जेव्हा प्रपोज करण्याचा विषय निघाला तेव्हा अशी होती त्यांची रिॲक्शन. नेमकं रेड एफ एमच्या बाबतीत ते काय म्हणतायत आणि कशा प्रकारे त्यांनी बजाते रहो केलंय ऐकणार थोड्याच वेळामध्ये. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.